स्तोत्र संहिता अध्याय 138। मी अगदी मनापासून तुझे उपकार स्तुती करीन, मी देवासमोर तुझे स्तोत्रे गाईन, मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन तुझ्या कराची विश्वास योग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकार स्तुती करीन। तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस। मी तुला हाक मारली, त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस, तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले। हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकार स्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत। खरोखर ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा अगात आहे। कारण परमेश्वर थोर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गरिष्ठाला दुरून ओळखतो। जर मी संकटामध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस, माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो। परमेश्वर माझ्या बरोबर शेवटपर्यंत आहे। हे परमेश्वरा, तुझी कराची विश्वास योग्यता सदा सर्व काळ आहे। तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस।